93.5 Red FM पे
आला रे आला संग्राम आला
सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम वर नमस्कार. मी आहे संग्राम. कपूर अँड सन्स नावाचा सिनेमा आज रिलीज होतोय ज्यामध्ये सिद्धार्थ मल्होत्रा, फवाद खान पाकिस्तानी ऍक्टर आणि आलिया भट आहे. रेड एफ एमच्या टीमनी तिला विचारलं पिक्चर ठीक आहे पण तुझ्या घरचं जरा सांग ना, तुम्ही एकत्र मिळून फॅमिली डिनर करता का आणि करता तर मग कसा असतो सीन, काय गप्पा होतात? बट आय कॅन वाउच फॉर दिस.
हमारे जो डिनर कॉन्वर्सेशन सब होते हैं ना, वेरी सेल्डम टू बी सिट टुगेदर टू ईट डिनर चारों, क्योंकि सब लोग ऑब्वियसली रनिंग अराउंड एवरीवेयर. सो जब हम चार जन बैठते डिनर के लिए, मी माय सिस्टर माय फादर माय मदर, वी ऑलमोस्ट हमारा एक स्किजोफ्रेनिक कॉन्वर्सेशन होता है, फ्रॉम स्टार्टिंग फ्रॉम हैप्पी टू सडनली गोइंग इनटू कॉन्फ्लिक्ट टू सडनली गोइंग इनटू अगेन हैप्पी टू सडनली बिकमिंग ओके देन सडनली बिकमिंग साइलेंट देन रिमेम्बरिंग देन क्राइंग देन हैप्पी. लिटरली इट्स लाइक द मोस्ट एक्सोटिक पिक्चर होती है, तीन घंटे की पिक्चर है. One dinner conversation. So Bhatsa will sit and say, okay, Alia, an actor is like a rat, okay? And then he'll give the explanation. An actor is like a leaf. And then I was like, Papa, you say one thing. Actor is what? Rat, leaf, or what? I can't remember so many things. He bouncer jata hai. And then both mom and dad want to give advice at the same time. Then they're fighting. When to give advice? Mama will say, I don't get to see her. I will give advice right now. And then he will not let her speak. And then my sister like, just keep quiet. I'm going to my room. I'm shutting the door. I'm not going to talk to anybody. So yahi hota hai. And then
this sounds like something Bhatsa would say. More with the cast and crew of Kapoor and Sons in just a bit. Me ahe Sangram. Coming up in just a bit. मी आहे संग्राम 93.5 रेड एफ एम. बाज जाते रहो.